आपल्या सर्वांचं स्वागत आहे, आहे की नाही? आमचं तर स्वागत माल्यार्पण करून वगैरे आपण केलंच, धन्यवाद. पण आपलंही स्वागत आहे. आपण मोठ्या संख्येनं तसे सर्व जीव नाही पोहोचले, भगवंत प्रसन्न होतात ज्यावेळी त्यांचे भक्त एकत्र येतात आणि त्यांचे गुणगान गातात. किंवा भक्त एकत्र येऊन ज्या ठिकाणी गुणगान गाऊ लागतात त्या ठिकाणी भगवान स्वतः पोहोचतात. हरी हरी. यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद, नाहं वसामि वैकुंठे न च योगिनां हृदय. असं भगवंतच म्हणाले, मी कुठे सापडेन म्हणे कदाचित वैकुंठामध्ये सापडणार नाही, किंवा योग्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये मी सापडणार नाही त्या योग्यांना, पण त्या ठिकाणी मी सापडेन. आपला पत्ता काय, कुठे आपण सापडाल? तर भगवंत म्हणता, यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि, ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र होऊन माझं स्मरण करतायत, माझे गोडवे गात आहेत, अर्थात मी गोड आहेच तेव्हा मग गोडवे गातीलच आणि काय गाणार. मी गोड आहे, भगवंत गोड आहे, भगवंताचं नाव गोड आहे. तुझ्या नामात रे काय म्हणे, गोडवा केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. भगवान लई गॉड. तेव्हा आपण सर्व भक्त बर का, आपण सर्वच कोण आहोत, भक्तमंडळी आहोत. आपण प्रत्येक जीव भगवंताचा भक्त. गौरकृष्ण प्रभू सांगत होते, जे डेन्मार्कहून आलेले संत, म्हणजे आपण स्त्रिया नाही, आपण पुरुष नाही, आपण खामगावचेही नाही, आपण आत्मे आहात असं म्हणत होते. आपण आत्मे आहात. आत्मा कुठला? तुमचं एक खाम गाव आणि काय बेळ गाव आणि बोर गाव आणि गावच गाव. पण या आत्म्याचं गाव, नाव गाव काय पत्ता या आत्म्याचा? आत्म्याचं गाव कोणतं? कुठला आत्मा? आपण भगवंताच्या गावचे, आपण भगवंताची लेकरं की नाही? विठ माझा काय लेकुर बाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठ माझा लेकुर बाळा, आपण विठ्ठलाची लेकरं, संगे गोपाळांचा मेळा. आपण इत्या पेंदे मंडळी, एके वेळची पेंदे मंडळी. आपण भगवंताच्या बरोबर गाई चारायला जाणारे आपण, ग्वाल बाल असण्याची शक्यता आहे. पण आपण फार मोठी घोडचूक केली, मोठी म्हणजे घोडचूक केली आपण, आणि भगवंताला आपल्या धामामध्ये सोडून आपण त्यांच्याकडे पाठ आणि या जगाकडे आपलं तोंड, आणि आपण या जगामध्ये येऊन बसलो, फसलो, घुसलो आणि विसरलो आपण आपण कोण, कुठले, कुणाचे, या सर्व गोष्टीचा विसर पडला आपणाला. आणि मग आपण धामणगावचे होऊन बसलो. अहो आपण कुठले, आम्ही धामणगावकर म्हणे, आम्ही धामणगावकर. पण खरे आपले आपण मूळचे कुठले आहोत, वैकुंठातले आहोत. वैकुंठच आपलं गाव आहे, ज्या ठिकाणी आपले वडील जिथं राहतात, ज्या ठिकाणी आपली आई जिथं राहते. आणि भगवंतच आई आहे, बाप आहे, सर्व काय आहे. विठू माझा लेकर वाळा तर आहेच आहे. त्वमेव माता, त्वमेव पिता, त्वमेव बंधू, त्वमेव सखा, मम सर्व देव देवहा. तू सर्व काही आहेस हे भगवंता, श्री कृष्णा किंवा श्री रामा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला. या तुकाराम महाराज आपल्या गावी फिरत फिरले. सरते शेडी तुकाराम महाराज कुठे गेले, आपल्या गावी गेले. आणि जाता जाता काय म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामरामी घेऊन टाका आणि भेटू म्हणे वरती. आणि आपण मुखे हरी म्हणा आणि या, आपण या, मी पुढं जातो, आम्ही जातो आमच्या गावा. इतर गावकरी देहूकर म्हटले, जा आपलं गाव तर इथं, आणि कुठे चालला आपण? आणि आपलं गाव तर शेजारीच, तिथं जाण्यासाठी विमानाची आवश्यकता आहे का? आपण चालत जाऊ की 2 मिनिटात पोहोचू. पण गावकरी समजत होते की तुकारामाचं गाव तर देहू गाव, हे देहूकर. पण तुकाराम महाराज त्यांना माहिती होतं, त्यांना साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार. मी हा देहही नाही, मी आत्मा. आणि तो आत्मा भगवंताचा, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन, असं भगवंत गीतेमध्ये सांगून गेले. तुम्ही माझे आहात, तुम्ही माझी लेकर, माझे अंश आहात. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या भगवंत आपल्या गावातून, आपल्या धामातून, वैकुंठातून, साकेतमधून, ज्या ठिकाणी श्री राम राहतात त्या ठिकाणाचं नाव साकेत, श्री कृष्ण ज्या धामामध्ये राहतात त्या धामाचं नाव गोलोक, गोलोक एव निवसती अखिल आत्मभूत. त्या आपल्या धामातून भगवंत वरचेवर इथं येतात, या पृथ्वीच्या पाठीवरती. 5000 वर्षापूर्वी भगवंत आले, कृष्ण कन्हैया लाल खे, कृष्णानं जन्म घेतला तो अजन्मा भगवंत, अजन्मा, ज्याचा जन्माशी आणि अर्थात मृत्यूशी त्यांचा काही संबंध नाही अशा भगवंतानी जन्म घेतला. मथुरेमध्ये भगवंत प्रगट झाले. कृष्णाचं जन्माचं ठिकाण मथुरा आहे, मथुरा कृष्ण जन्मस्थान. आणि जन्म घेताच रातोरात त्याच रात्री मध्यरात्रीच्या वेळी भगवंतानी जन्म घेतला. ज्यावेळी चंद्राचा उदय झाला पूर्व दिशेला, तो अष्टमीची रात्र होती, कृष्णाष्टमी. ज्या अष्टमीच्या रात्री भगवंत प्रगट झाले, त्या अष्टमीचं नाव झालं काय, नाव गोकुळाष्टमी कृष्ण जन्माष्टमी कृष्णाष्टमी एवं कृष्ण चंद्रवंशामध्ये प्रकट होत होते. चंद्रवंशी श्री कृष्ण, सूर्यवंशी श्री राम. जय श्री राम, जय श्री कृष्ण. तेव्हा श्री कृष्ण ज्या वंशामध्ये प्रकट होत होते तो चंद्रवंश, तो चंद्र मध्यरात्रीच्या वेळी ज्यावेळी उदयास आला पूर्व दिशेला, त्याचवेळी आणखी एका चंद्रानं मथुरेमध्ये जन्म घेतला. तो चंद्र होता कृष्णचंद्र. दोन चंद्रांचा उदय एकाच वेळी आकाशामध्ये पूर्व दिशेला चंद्र, आपला आकाशातला चंद्र प्रकट झाला. आणि त्याच वंशामध्ये प्रकट होणारे श्री कृष्ण चंद्रही त्याचवेळी मथुरेमध्ये प्रकट झाले. श्री कृष्ण चंद्र घी, काय श्री कृष्ण चंद्र प्रकाश पसरला. ज्या त्या कोष्ठ त्या तुरुंगाच्या खोलीमध्ये वसुदेव आणि देवकीनं बंदिस्त केलेलं होतं, ती खोली ते कोष्ठ प्रकाश प्रकाशमय झालं, प्रकाशाने भरलं. आणि त्या ठिकाणी चंद्र बहुकोटी सूर्य समप्रभा, ज्यांच्या अंगापासून शरीरापासून कोटी कोटी सूर्य एवढा प्रकाश निसरीत होतो निघतो, असे श्री कृष्ण चंद्र प्रकट होताच कृष्ण सूर्य सम असे म्हणे. कृष्ण सूर्यासारखा आणि माया, माया आहे अंधकार. जहा कृष्ण तहा नाही मायेर अधिकार. पण ज्या ठिकाणी कृष्ण आहेत त्या ठिकाणी मायेला अधिकार नाही. त्या ठिकाणी प्रकाश, त्या ठिकाणी अंधार राहू शकतो का? अंधार धावतो पळतो, प्रकाश प्रकट झालाच अंधार पळतो. तेव्हा कृष्ण प्रकट होताच माया धावते पळते लपते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. तेव्हा ज्यावेळी आपण कृष्णाचं नामस्मरण करतो, कृष्णाच्या नावाचं स्मरण, कृष्णाच्या लीलेचं स्मरण, कृष्णाच्या सौंदर्याचं स्मरण, कृष्णाच्या लीलेचं स्मरण करताच भगवान प्रकट होतात त्या ठिकाणी. भगवंताचं स्मरण, भगवंताचं प्राकट्य झालं आपल्या स्मृतीपटलावरती, भगवान प्रकट झाले, प्रकट होतात. आणि भगवान प्रकट होताच मग जहा कृष्ण तहार नाही मायेला अधिकार, मायेला अधिकार नाही. तेव्हा असे कृष्ण मधुनाधून 5,000 वर्षापूर्वी प्रकट झाले वृंदावनामध्ये. कृष्णाष्टमी आता लवकरच कृष्णाष्टमी महोत्सव साजरा केला जाईल, आपण कराल का, करता का? की आपली फक्त बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू असं आपण म्हणत राहतो, हॅपी बर्थडे टू यू. पण आपण भगवंताची बर्थडे पार्टी साजरी करायला हवी. हरी हरी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हॅपी बर्थडे. पण
अरे
आपला जन्म तसा सुखदायक नसतो, दुखदायक असतो, दुःखाच कारण बनतो. जातशही ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म होतो त्याचं मरणही आहे. म्हणून भक्तांनी संतांनी प्रार्थना केल्या, भगवंता मला जन्म देऊ नकोस, परत हा शेवटचा जन्म होऊ दे माझा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. प्रार्थना, ही प्रार्थना तर शंकराचार्यांनी प्रार्थना केली. आपल्याला प्रार्थना कशी करायची हेही माहिती नसतं, म्हणून आचार्य प्रार्थना कशी करायची ते शिकवतात. ही प्रार्थना आहे, म्हणजे बरा झाला म्हणे या जन्म आणि मृत्यू पुनरपी, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, आणि पुन्हा पुन्हा मध्ये काय म्हातारपण आणि आजारपण, हे पाठ सोडत नाही. कृपया पाही पारे मुरारे, हे मुरारी श्री कृष्ण काय कर म्हणे, पाही पाही माम त्राही माम, माझं रक्षण कर, रक्षण कर, कशातून रक्षण कर, या मृत्यूच्या तावडीतून मला मुक्त कर, या जन्माच्या आणि म्हातारपणाच्या आणि आजारपणाच्या तावडीतून भगवंता मला मुक्त कर. भगवंत म्हणतात गीतेमध्ये, म्हणाले भगवंत, जो कोणी माझ्या जन्माला जाणेल, माझा जन्म साजरा करेल, माझ्या जन्माला जो जाणेल, आणि जन्मालाही आणि माझ्या कर्मांना, भगवंताचे कर्म म्हणजे भगवंताच्या लीला. चौथ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले तसे, आपल्या श्री भगवान उवाच, भगवंत म्हणाले, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुन. काय म्हणाले भगवंत, भगवंत म्हणाले माझा जन्म म्हणजे माझा माझा जन्म, जन्म कर्म च म्हणजे दोन गोष्टी, जन्म आणि कर्म, कोणाचा माझा, माझा जन्म आणि माझी कर्म म्हणजे माझ्या लीला, या दिव्य आहेत, दिव्य अलौकिक आहेत, माझा जन्म अलौकिक आहे, इतरांसारखा मी जन्म नाही घेत, माझा जन्म अलौकिक आहे. जन्म घेताच भगवंत हसत होते, भगवंताच्या चेहऱ्यावरती हास्य होत. या जगामध्ये जन्म घेताच पहिलं काम मूल काय करत, रडायचं काम. वेगळा झाला की भगवंताचा जन्म, भगवंत हसले आणि भगवंताच्या अंगावरती सर्व वस्त्र होती, अलंकार होते, तुमची मुलं अलंकार घालून जन्माला येतात का, तर रक्त काय आणि हे काय आणि ते काय, अशी स्थिती. पण भगवंताचा जन्म दिव्य अलौकिक, सर्वांग सुंदर, सर्व अलंकारांनी युक्त असं शोभायमान भगवंताचं, भगवंताचा जन्म तो बालमुकुंद, तो देवकी नंदन, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, तो देवकी नंदन. म्हणून कृष्ण म्हणतात, जन्म कर्म च मे दिव्यम, माझा जन्म माझ्या लीला दिव्य आहेत, आणि जो कोणी माझ्या जन्माला आणि लीलेना लीलांना तत्वतः जाणतो, तत्वतः जाणतो, त्याचं फळ काय, भगवंत म्हणतात त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति. हे शरीर ज्यावेळी तुम्ही सरते शेवटी सोडाल, सोडावं तर लागणार आहेच, लागणार, सोडावंच लागणार. हा कोणी नेहमी राहणार आहे का इथं तुमच्यापैकी? कोणाचा संकल्प आहे का, योजना आहे? आतापर्यंत कोणी राहिला नाही तसा, जन्म झाला म्हणे आणि नेहमीच राहिला. त्या कोण तो हिरण्यकश्यपून प्रयत्न केला खरा, मला अमर बनवा म्हणे, अमर बनवा हे ब्रह्मदेवा, मला अमर बनायचं आहे असं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मी स्वतःच अमर नाही, माझं आयुष्य तसं लांबलचक आहे खरं, सर्वात अगोदर जन्माला येणारा मी आणि सर्वात शेवटी मरणारा मी आहे, पण मी मरणार, मी मरणारा व्यक्ती तुला कसं वरदान देणार अमर होण्याचं? ठीक आहे, तुम्ही असं वरदान देऊ शकत नसाल तर मग असं तर वरदान द्या ना. काय 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 वरदान? मला घरामध्ये आतमध्ये मरू नये. ओके, ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे बाबा, तसं होऊ दे, घराच्या बाहेर नाही आणि कुठे कुठे नाही, कोणी मला माणूस मारू नये, माणसाच्या हातातून मी मरू नये, पशूच्या हातातून मरू नये. दिवसा मरणार नाही असं वरदान द्या, रात्री मरणार नाही. हरिहर, माणसं कशी कशी केव्हा केव्हा कशा कशाने मरतात या सर्वांची आठवण करून 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 खामगावमध्ये लोक अशी मरता आहेत. ते असे सर्व वरदान मागत होता आणि ब्रह्माने म्हणले, ठीक आहे. पण काय तो सरतेशेळी अमर झाला का? जातस्य ही ध्रुव मृत्यू हा सिद्धांत आहे, ज्याचा जन्म होईल त्याला मरावंच लागेल, त्याला अपवाद नाही. त्या सरतेशेवटी त्या हिरण्यकश्यपूने विचार केला, हा ठगावलं मी ब्रह्माना, ठगावलं, ते मला वरदान द्यायला तयार नव्हते अमर बनण्याचा, पण त्यांनी वरदान दिलं ना, घरा आतमध्ये नाही, बाहेर नाही, आकाशामध्ये नाही, जमिनीवरती नाही, पशु नाही मारणार, माणूस नाही मारणार, कोणती हत्यारं नाही मारणार, मी झालो की अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो, असा तो त्यानं ग्रही धरलं खरं. मग भगवंत आले, भगवंताने असं काही रूप धारण केलं. तो हिरण्यकश्यपू समजत होता, मी ठगवलं या ब्रह्माला, ठगवलं. मग भगवंत प्रगट झाले, महाठग, भगवंत महाठग बनले आणि असं काय ठगवलं त्या हिरण्यकश्यपूला, असं काय रूप धारण करून, जे रूप अर्धा माणूस आणि इथून वरती सिंह गर्जना करणारा नरसिंह, नर आणि सिंह, नर आणि सिंह. आणि भगवान केव्हा प्रकट झाले? ज्यावेळी दिवसही नव्हता, दिवसाची वेळ नव्हती आणि रात्रही झालेली नव्हती, संध्याकाळ, संध्या जॉईंट, ज्या ठिकाणी दिवस रात्रीला भेटतो, शेक हँड, त्यावेळी त्याला उचलला आणि दरवाजामध्ये, आतही नाही बाहेरही नाही, त्याला मांडीवरती ठेवलं जेणेकरून तो जमिनीवरती नाही आणि आकाशामध्ये नाही, आणि कोणत्याही हत्याराचा वापर नाही करायचा. हिरण्यकश्यपून विचार केला नव्हता, त्या लिस्टमध्ये हत्यारं होती सर्व, बंदुकीनं नाही, लाठीनं नाही, बॉम्बने नाही, पण नखाने नाही. मी नखाने मारला जाऊ नये असं तर लिहिलेलं नव्हतं, किंवा असं आता वरदान त्यानं मागितलं नव्हतं. ते भगवंतानं आपल्या नखाचा, नखांचा वापर केला. तब कर कमल वरे नखम अद्भुत श्रृंगम केशव धृत नरहरि रूप जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. तब कर कमल, तब कर तुमचे कर कशा आहेत, तब कर कमल आहेत, कमळासारखे हस्त कमळ, कर कमळ नखम, त्यामध्ये असे काही तीक्ष्ण नख भगवंताचे, त्या नखाचा वापर करून. आणि त्याची आतडी वगैरे, त्याच्या माळा धारण केल्या त्या नरसिंहाने. विनाशाय च काय दुष्कृता, मी प्रकट होतो कशासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम, आणि साधू कोण, प्रल्हाद महाराज के, प्रल्हाद महाराज रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी. आणि असेच प्रत्येक वेळी भगवंत याच उद्देशानं प्रगट होतात. 5000 वर्षापूर्वी स्वयं भगवान, इतर तर अवतार आहेत, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, वराह अवतार, मत्स्यावतार, दशावतार, संख्यावतार, नानावतार मकरोत् भुवनेषु किंतु नानावतार. त्या सर्व अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारी आहेत. श्रीकृष्ण स्वयं भगवान, पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान के. किंवा तेच कृष्ण, मी विचार करत होते या भागामध्ये कृष्ण आले का. मी काही दिवसापूर्वी कौंडिन्यपूरमध्ये होते. कौंडिन्यपूर नाव ऐकलंय, कुंडीनपूर म्हणतात काय जण, कौंडिन्यपूर, कुंडीनपूर वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती आणि वर्धामध्ये एक नदी आहे वरदायिनी. त्या नदीच्या काठावरती राजा भीष्मक नावाचे राजे होऊन गेले. भीष्मक, त्यांना 5 मुलं होती आणि एक होती मुलगी. आणि ती मुलगी भीष्मक नंदिनी, रुक्मिणी मैया के, रुक्मिणी. हे क्षेत्र विदर्भ आहे की नाही, हा जिल्हा विदर्भ. वा, रुक्मिणीचं दुसरं नाव वैदर्भी असंही आहे, वैदर्भी. विदर्भामध्ये प्रकट झालेली वैदर्भी रुक्मिणी या कौंडिन्यपूरमध्ये. तिथं इस्कॉन आहे, हरे कृष्ण आंदोलन तिथंही स्थापित झालेलं आहे. तर तिथं आले कृष्ण आणि बलराम. तर द्वारकेहून आले, द्वारकेहून येताना, हे तुमचं गाव धामणगाव रस्त्यामध्ये पडत आहे का नाही, हा. द्वारकेहून येताना नाही, अमरावती तर पडत आहे, अमरावती मार्गे गेले म्हणे भगवंत कौंडिन्यपूरला. किंवा जाताना येताना या परिसरातून, धामणगावाच्या परिसरातून कृष्ण बलराम जरूर गेले असणार. आणि ज्यावेळी कृष्ण बलराम ही तिथं पोहोचले, रुक्मिणीच्या विवाहाची ही वेळ. आणि रुक्मिणीला हवा होता. कोण हवा होता? कृष्ण. माझं लग्न झालं तर कोणाशी? फक्त कृष्णाशीच माझं लग्न, कृष्णाशीच माझं लग्न. तेव्हा ती लहानपणी बालपणी रुक्मिणी कृष्णाच्या कथा गाथा ऐकत असे. कृष्णाचे शौर्य वीर्य सौंदर्याच्या कथा बालपणी ऐकत असे. तेव्हा त्या कृष्णाविषयी ऐकून एवढं प्रेम, त्या कृष्णावरती प्रेम, कृष्णाशी आपला संबंध असा घनिष्ठ झाला. त्या लग्नाची वेळ झाली, अर्थात ती लीला कथा आहे. अरे अरे, तिचं लग्न, माझ्या बहिणीचं लग्न रुक्मी नावाचा तिचा भाऊ. कोणी रुक्मी तर कोणी रुक्मी रथ, रुक्मी मांड माली, असं सर्वच भावांड भावंडाची भावाची नावं रुक्मी 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 रुक्मी. एक रुक्मी नावाचा सर्वात मोठा भाऊ. माझ्या बहिणीचं लग्न कोणाशी? शिशुपाल सिंह. म्हणे हा काय मॅच, काय चॉईस. हां, माझ्या बहिणीचं लग्न व्हावं तर कोणाशी? शिशुपाल. अर्थातच हा प्रस्ताव रुक्मिणीला मंजूर नव्हता. तिला हवा होता कृष्ण. आपणाला कोण हवा आहे? आपणाला कोण हवा आहे? आपण कृष्णामशी ऐकाल तर आपलंही प्रेम होईल, त्या कृष्णाच्या नादाला आपणही लागाल. कृष्णाविषयी ऐकणं फार महत्त्वाचं आहे. रुक्मिणीला तर त्याच्यावेळी कृष्ण लाभले. त्या रुक्मिणीनं एक मेसेंजर पाठवला आपलं पत्र घेऊन. रुक्मिणीनं पत्र लिहिलं, भगवंता लवकर या, शुभमंगल सावधान होण्या अगोदरच आपण पोहोचा. एक ब्राह्मणाला पाठवलं, तेव्हा तेव्हा ब्राह्मण द्वारकेला गेला. द्वारकाधीशांच्या महालामध्ये पोहोचला, ते पत्र वाचून दाखवलं. भगवंत तयार झाले, चला चला चला. रथामध्ये बसले भगवंत, त्या ब्राह्मणाले बसवलं. आणि एकाच रात्रीमध्ये द्वारकाधीशके कौंडिन्यपूरला पोहोचले. दुसऱ्या सकाळी भगवंताचं फार मोठं स्वागत झालं. भीष्मक राजाने स्वागत केलं. त्यांना म्हटलं की माझ्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा हे द्वारकेचे राजे द्वारकाधीशी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत. सुस्वागतम, स्वागत आहे, स्वागत आहे. अर्थात त्यांना माहिती नव्हतं कोणत्या उद्देशानं श्रीकृष्ण तिथे पोहोचलेले होते. तेव्हा कृष्ण तिथे पोहोचले असताना कृष्ण आणि बलराम विदर्भामधले, त्यावेळी जर खाम गाव असेल असण्या शक्यता आहे. हां, खामगावचे लोक पोहोचले कोंडिनपूरला. इतर गावचे पोहोचले, अकोल्याचे पोहोचले, अमरावती जर पोहोचले असणारच. विशेष करून लग्न तर होणार होतच, पण त्यांना ज्यावेळी बातमी लागली कृष्ण बलराम पोहोचले, कृष्ण बलराम आलेले आहेत कौंडिन्यपूरमध्ये, तेव्हा कृष्ण बलरामांच्या दर्शनासाठी आणि अर्थात रुक्मिणीच्या दर्शनासाठीही, रुक्मिणी काही साधारण स्त्री तर नव्हती, तुमची आमच्यासारखी. रुक्मिणी लक्ष्मी, रुक्मिणी द्वारकाधीशांची पट्ट राणी, नेहमीचीच ती राणी आहे. भगवंत लग्न जे करतात, या जगातल्या स्त्रियांशी लग्न भगवंत नाहीत करत, त्यांची आपली पट्ट राणी, नेहमीची राणी. हरी हरी. तसा आपला आणि भगवंताचाही संबंध त्या प्रकारचा आहे. आपणही तशी राणी आहोत, आपण सर्वच राण्या आहोत भगवंताच्या. ते कसं, भगवंत आहेत पुरुष तर आपण आहोत प्रकृती. आपण सर्व प्रकृती आहोत. प्रकृती, प्रकृती कोणाची प्रकृती? त्या पुरुषाची प्रकृती. आणि त्या पुरुषाच्या जगामध्ये फक्त एकच पुरुष आहे बर का, जगामध्ये एकच पुरुष आहे, गोविंदम आदि पुरुषम. तो आदि पुरुष आहे गोविंद. आणि आपण सर्व प्रकृती आहोत म्हणा किंवा आपण सर्व स्त्रिया आहोत, स्त्रिया तर स्त्रिया आहेतच पण पुरुष सुद्धा स्त्रियाच आहेत भगवंताच्या संबंधामध्ये. भगवंत पुरुष, आपण सर्व भगवंताची प्रकृती, भगवंताच्या राण्या आहोत, भगवंताचे सेवक आहोत आपण. तेव्हा दुर्दैवानं आपण काही सोड छुट्टी दिली की काय, आपण डायवोर्स किंवा एका अशा या वेशावृत्ती म्हणा, आपला पती सोडून, आपला पती शाश्वत पती जगतपती तो श्रीकृष्ण सोडून आपण या जगामध्ये एक तर स्वतःच पुरुष बनण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरो अहम, अहम भोगी, अहम 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 अहम, ही तर अडचण आहे, ही अज्ञान आहे, हा भ्रम आहे, ही माया आहे. तेव्हा आपण आहोत भगवंताचे आहोत, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण आहोत. आपणाला बनवलं भगवंताने जेणेकरून आपण भगवंताला प्रसन्न करू. प्रकृतीनं पुरुषाची सेवा करायची असते पण या मायेवी जगामध्ये ही प्रकृती पुरुष बनण्याचा प्रयत्न करते, स्वतः भोग भोगण्याचा, भोगता होण्याचा. हे अज्ञान आहे. यासाठीच तर भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, यासाठीच तर धर्म आहे, यासाठीच असा सत्संग आहे, जेणेकरून परत आपण ऐकून समजून घेऊ की आपण खरे आहोत कोण, आपला काय परिचय, भगवंत कोण आहे, आपला काय संबंध भगवंताशी. तेव्हा जसं रुक्मिणीनं भगवंताविषयी ऐकलं, अशी लीला खेळली ती रुक्मिणी. रुक्मिणी भगवंताच्या लीला ऐकत असे, कथा गाथा, आणि तिचं जसं प्रेम झालं आणि सरते शेवटी कृष्ण प्राप्ती झाले. रुक्मिणीच्या प्राप्तीसाठी स्वतः भगवंत आले आणि भगवंतांनी हरण केलं. रुक्मिणी हरण लीला त्या कौंडिन्यपूरमध्ये संपन्न झाली. तसंच भगवंतांनी धामगावमध्ये येऊन आपलंही हरण करावं. तो भगवंत असा चित्त हरी आहे. हरण करणं म्हणजे चोरी करणं, तो माखन चोर आहे. गोपीच्या वस्त्रांची चोरी करणारा तो वस्त्र चोरी आहे. त्याचबरोबर तो चित्त चोरी आहे, चित्त चोर, चित्त चोरी करू शकतो. ते भगवंताविषयी जर आपण ऐकलं भगवंताच्या नाम रूप गुण लीला धाम तर आपण आकृष्ट होऊ त्या भगवंताकडे. आपलं चित्त भगवान चित्त आकर्षक आहेतच, चित्त आकर्षक. मच्चित्त हा भगवान म्हणाले गीते, मच्चित्त हा मद मदगत प्राण हा. आपण ज्यावेळी कीर्तन करत करत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे म्हणतो म्हणावं हा धर्म आहे. काम थोडं सोपं केलं या कलियुगामध्ये, इतर काय आपल्याकडून होत नाही. धर्म कर्म घरी बसून सुद्धा आपण काय करू शकतो, हे नाम संकीर्तन करू शकतो, या नामाचा जप करू शकतो, नामस्मरण करू शकतो, नामाचं कीर्तन करू शकतो. आणि कीर्तन केल्यानं आपण भ्रमातून मुक्त होऊ. चैतो दर्पण मार्जनम, आपण आपली वस्त्र साफ करता साबण किंवा सर्फ पावडरचा वापर करून पण भांडी घासता काय 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 लावून पावडर लावून, तसंच आपली जी चेतना आहे भावना आहे ती या जगामध्ये दूषित होते, कलुषित होते, डाग कलंक लागतात. आणि मगच आपण मी इथला मी असा मी तो तसा आणि हे वेदावे सर्व काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य याचा कलंक याचे डाग आपल्या चेतनेवरती भावनेवरती लागलेले आहेत. तेव्हा या नामस्मरणानं या कृष्ण कीर्तनानं म्हणा सर्वांनी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. या मंत्राच्या उच्चारणानं श्रवणानं कीर्तनानं स्मरणानं आपली चेतना आपल्या भावना आपले विचार शुद्ध पवित्र होतात. असा उपाय अशी विधी भगवंतानीच दिलेली आहे, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी दिली. हरी भाऊ, तेव्हा आपण सर्वांनी भगवंताच्या या नामाचं स्मरण करा, जप करा. कोणकोण जप करणारे आहेत, जप कोणी कोणी सुरू केला या गावामध्ये, या धाम गावामध्ये, धामन गावामध्ये, धामन का नाही खाम गा खाम गा. परत आणखी एकदा वन्स मोर हातवरती जे जप करणारे आहेत, जप करणारे माळेवरती जप करता हा, आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप
किती जण जे हरे कृष्ण महामंत्र जप करणारे म्हणजे यहां पर जो उपस्थित है जो नियमित रूप से यहां उत्सव में कार्यक्रम भाग लेते, पिछले 2 साल से जन्माष्टमी उत्सव में भाग लिए है.
हरी हरी तो जप करा कीर्तन करा, खास तो धर्म है या कलियुगाचा धर्म नाम संकीर्तन आहे, नाम संकीर्तन धर्म. सर्व जग या नाम संकीर्तनाला पत्करते, स्वीकार करत आहे. आपल्या समोर एक भक्त डेन्मार्कहून પણ એ એક એક જ નમૂના, એક જ સેમ્પલ હશે. હજારો લાખો કરોડો લોક દીડશે દેશામાં જપ કરતા હે, કીર્તન કરતા હે, ગીતા વાંચતા હે, ભાગવત શ્રવણ કરતા હે, અને ત્યાં સિવાય શુદ્ધ શાકાહારી આહેત, કોઈ વ્યસન નહીં, ચહા સુદ્ધા નહીં. ચહા તો અચાનક કોફી ગયા, અમે ચા પીત ના, કોફી ગયા કે આમચે ભક્ત જગભર છે, હરે કૃષ્ણ ભક્ત ચહા સુદ્ધા પીત નહીં, ફક્ત ચરણામૃત, ચરણામૃત ફક્ત, નામામૃત કથામૃત. પાન કરું પ્રસન્ન આહેત. હરે કૃષ્ણ આંદોલન ફાર ગંભીર આંદોલન આહે, સર્વ જગભર પસરતે હે, અને લોક એ આંદોલન તો સ્વાગત કરતા હે સર્વ જગભર. શુદ્ધ શાકાહારી નિર્વ્યસની પર સ્ત્રી પર પુરુષ ગમન નહીં, જુગાર વગેરે નહીં, ખોટ નહીં બોલાય છે. સજન અરે ઝૂઠ મત બોલો. એમાં ભગવાન જે કઈ ખરે બોલેલા ત્યાં ખર્યાચા પ્રચાર, જસા એ તસા પ્રચાર, એ હરે કૃષ્ણ આંદોલન કરતા હે. આપણા દેશાચી ભારતી પ્રાચીન ભારતાચી સંસ્કૃતિ સર્વ જગભર પસરત આહે. ગોશાળા સર્વત્ર, ફ્રાન્સ મધ્ય ગોશાળા, અમેરિકે મધ્ય ગોશાળા, ગોશાળા. નમો બ્રહ્મણ્ય દેવાય ગો બ્રાહ્મણ હિતાય ચ. જે ગો ભક્ષક હોતે તે ઝાલે કાય ઝાલે, ગો રક્ષક ઝાલે. તુલસી કૃષ્ણ પ્રેયસી નમો નમઃ. તુલસીજી વંદના કરું લાગલે. તુલસી પૂજા તો લંડન મધ્ય હતી, તુલસી પૂજા માસ્કો મધ્ય, તુલસી પૂજા. અને ગીતેચા અધ્યયન, ભાગવતચા અધ્યયન ડર્બન સાઉથ આફ્રિકે મધ્ય, મેલબોર્ન ઓસ્ટ્રેલિયા મધ્ય. દરરોજ સકાળી રાધા કૃષ્ણાચે વિગ્રહ ચી આરાધના, સીતારામ લક્ષ્મી હનુમાન જી કી. વોશિંગ્ટન ડીસી મધ્ય શ્રી રામ મંદિર, લંડન મધ્ય શ્રી રામ મંદિર, હરે કૃષ્ણ આંદોલન. જગન્નાથ જ રથયાત્રા સર્વ જગભર, या पृथ्वी पाठीवरती सहासे शहरामध्ये जगन्नाथाच्या रथयात्रा साजरा केल्या जातात. जगन्नाथ स्वामी के साधी राहणी, उच्च विचार सरणी, या हरे कृष्ण आंदोलनाची आहे. आणि आपण सर्व બંધુ ભાવો ભાવ આહોત, આહોત જ કે નહીં, આપણ સર્વ ભાવુ ભાવ. હિન્દુ મુસલમાન હિ કોણ કોણ ભાવ ભાવ આય કે ના, પણ હિન્દુ મુસલમાન ભાવ ભાવ, હિન્દી ચીની ભાઈ ભાઈ, ગરીબ શ્રીમંત ભાવુ ભાવ, સ્ત્રી પુરુષ ભાવ ભાઈ, આપણ સર્વ વસુધૈવ કુટુંબકમ. હા વિચાર ભગવંતચા વિચાર, ઉચ્ચ વિચારાચા પ્રચાર આણી પ્રસાર પૃથ્વીચા કાન્યા કોપર્યામધે. આમી તર બર્યાસ ઠેકાણી ગાવો ગાવી જાઉન દેશ વિદેશામધે પદયાત્રા. દિંડી આપલે મહારાષ્ટ્રમાં દિંડી ચાલતે કે દિંડી, એ વાત અમેરિકેમાં દિંડી, रशियामध्ये दिंडी, मॉरिशसमध्ये दिंडी, डोक्यावरती तुळस घेऊन आणि अमृदंग आणि टाळ वाजवत, टाळ कुटत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। चापणी स्वीकार करा आणि आपलं उद्धार कल्याण करा होऊ द्या, आणि जगाचं कल्याण यामध्येच आहे। थोडं एकत्र येऊन संघटित रूपानं आपण साधना करा, प्रचार करा, या आचार विचाराची देवाणघेवाण करा, याची आवश्यकता, याची आवश्यकता, या विचाराची आवश्यकता आहे। आणि गौर प्रेमानंदे हरी हरी हो, धन्यवाद।